हॅलो, गुड आफ्टरनून सर. पार्कस्पेस टीम मधून बोलतोय. हा सर, तुम्ही रिचमंड पार्कला विजिट करणार होते, तर केली होतं का? हा ओके. मग साईटला नाही गेले का परत सर भेटायला? तुम्ही एकदा साईट विजिट करून घ्या ना सर, म्हणजे मला पुढचं फिक्स करता येईल. म्हणजे तुमचं ह्याच्यामध्ये म्हणजे किती आहे बजेट सर? अच्छा, सांगितलं होतं अशोक पाटील सरांशी बोल झाले तुमचे. अच्छा ओके, ठीक आहे, चालेल. हा, 3 BHK अवेलेबल आहेत तिथे. हा पण आता नाही आहे तिथे, 2 अवेलेबल सोल्ड आउट झाले. ओके, तर तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं असेल तर वाटतं.